भाग 23 परमेश्वरानी मुलं योहान याचा 6वा अध्याय 37 ते 40 14वा अध्याय 6वं वचन प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 9वं वचन प्रभू येशू सर्व लोकांना राष्ट्रांना निरनिराळ्या भाषा बोलूला लोकांनी स्वागत अगजहा त्यांनी येशूवर विश्वास ठेवत ते त्यानं मुलाहित ते अरुंद मार्गाने चालहत त्यांना तू स्वर्गात लिजाहात परमेश्वरानी मुला हा मोठ्या कुटुंबासारखे आहात ते श्रीमंत गरीब गोरे काळ्या राहू शकत तठ सोहरा स्त्रिया राहू शकत त्यांना देवानी एकत्र करा हा।